पर रेड एफ एम वर 8:17 झालं तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये. आज के दिन क्या हुआ था इतिहास में, एक फार इम्पॉर्टंट घटना आजच्या दिवशी 1889 साली घडली होती. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. यु नो, आपण प्रत्येक जण हिटलरला चांगलंच ओळखतो आणि येणाऱ्या प्रत्येक जनरेशनसुद्धा हे नाव चांगलंच ओळखतील. क्रौर्य आणि हुकुमशाही या दोनही गोष्टींमुळे हिटलर हा खूप जास्त कुप्रसिद्ध आहे. आणि एकूणच लव मी ऑर हेट मी यू जस्ट कांट इग्नोर मी हे जे हिटलरने सांगितलं होतं ते अस्तित्वात आल्याचंही आपल्याला दिसत आहे. बासरीवादक पन्नालाल घोष यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी 1960 झालं होतं. आजच्याच दिवशी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म झाला होता 1950. आणि आजच्याच दिवशी लेखिका सरोजिनी बाबर यांचं 2008 दुःखद निधन झालं होतं. आजच्याच दिवशी माजी राष्ट्रपती व्ही गिरी यांनी इटानगर ही अरुणाचल प्रदेशची नवी राजधानी म्हणून घोषित केली होती 1974. सो आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिनाला सलाम करत शेंडी सुखहेच 93.5 रेड एफ एम बजाते राहो.